गणना अध्याय 13। नंतर परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, कनान देश हिरण्यासाठी काही लोकास पाठव, हाच देश मी इस्रायल लोकास देणार आहे। त्यांच्या 12 वंशानुसार प्रत्येकी एका सरदाराला पाठव। तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून लोक पारानाच्या रानात असताना हे सरदार पाठवले। ते सर्व इस्रायलाच्या वंशातील होते। त्यांची नावे अशी आहेत, रौबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शमुआ, शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट, यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब, इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल, एफ्राइन वंशातला नूनाचा मुलगा होशा, बन्यामिन वंशातला राफूचा मुलगा पल्टी, जबलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीएल, योसेफ वंशातला मनश्शे सुसीचा मुलगा गद्दी, दान वंशातला गमलीचा मुलगा अमीएल, आशेर वंशातला मिकायलाचा मुलगा सतूर, नफ्ताली वंशातला बापसीचा मुलगा नहब्बी आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गौवेल। मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नावे होती। मोशेने नुनाचा मुलगा होशा याचे नाव यहोशवा असे ठेवले। मोशेने कनान देश हिरण्यास पाठवताना लोकांस सांगितले की तुम्ही येथून नेगेब प्रांतामधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा। देश कसा आहे, तेथील लोक कसे आहेत, ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत, ते थोडे आहेत किंवा फार आहेत, ते पहा व समजून घ्या। ते राहतात तो देश कसा आहे, तो चांगला आहे किंवा वाईट आहे, ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात, संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का, त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का, या सर्व गोष्टी पहा व समजून घ्या। तेथील जमीन पीक घेण्यास योग्य आहे का, त्या प्रदेशात झाडे आहेत का, तेथील काही फळे बरोबर घेऊन या। ते दिवस द्राक्षीच्या पहिल्या बहराचे होते, म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले। त्यांनी सीन रानापासून रहोब आणि लेबो हमातपर्यंतच्या प्रदेशात शोध घेतला। त्यांनी नेगेबमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले। हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या 7 वर्षे आधी बांधले होते। अहिमान, शेषय आणि तल्मय हे अनाकाचे वंशज तेथे राहत होते। नंतर ते लोक अशकोलच्या खोऱ्यात गेले। तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली। त्या फांदीला द्राक्षाचा घोसा सहित त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघेजण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले। त्यांनी बरोबर काही डाळिंबे व अंजीर ही घेतली। त्या जागेला अशकोल खोरे असे म्हणतात, कारण तिथे इस्रायल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता। त्या लोकांनी त्या प्रदेशाचा 40 दिवस शोध घेतला, नंतर ते आपल्या छावणीत परत गेले। इस्रायल लोकांची छावणी पारानाच्या वाळवंटात कादेश जवळ होती। ते लोक मोशे, अहरोन आणि इस्रायलाच्या सर्व मंडळीजवळ गेले। त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकास त्यांनी पाहिलेल्या गोष्टींविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली। ते लोक मोशेला म्हणाले, तू आम्हास ज्या देशात पाठवले आणि आम्ही तेथे पोहोचलो आणि खचित दूध व मध वाहणारा तो देश आहे आणि ही त्यातली काही फळे आहेत, पण तिथे राहणारे लोक खूप शक्तिशाली आहेत। शहरे खूप मोठी आणि तटबंदीची आहेत। शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते। काही अनाकांच्या वंशजांनाही आम्ही पाहिले। अमालेकी लोक नेगेब मध्ये राहतात. हित्ती, यबुसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात. मोशेजवळच्या लोकास गप्प बसण्यास सांगून कालेब म्हणाला, परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू. पण जे लोक त्याच्याबरोबर तिथे गेले होते ते म्हणाले, आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत. आणि त्या मनुष्यांनी इस्रायलाच्या सर्व लोकांस सांगितले की त्या प्रदेशातल्या लोकांचा पराभव करण्याइतके शक्तिशाली आपण नाही. ते म्हणाले, आम्ही जो प्रदेश पाहिला तो शक्तिशाली लोकांनी भरलेला आहे. ते लोक तिथे जाणाऱ्या कोणत्याही मनुष्याचा सहज पराभव करण्याइतके शक्तिमान आहेत. आम्ही तिथे खूप नेफिलिम म्हणजे नेफिलिम घराण्यातील अनाकाचे वंशज पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे असे होतो अशी तुलना केली आणि त्यांच्या दृष्टीने सुद्धा आम्ही तसेच होतो.